नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. लोकसभेच्या पहिल्या पांवड्या खातीर वेंचणुकेचे आयज मतदान जाता. पहिल्या पांवड्या खातीर आयज 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातां खातीर मतदान जाता. 1625 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणांत आसात. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, पुडुचेरी, उत्तराखंड आनी तामिळनाडूत पहिल्या पांवड्याचेर मतदान जातले. खेरीत राजस्थानात 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसाम आनी महाराष्ट्रात 5 सुवातो, बिहारात 4, अस्तंत बंगालात 3, मणिपूरात 2, छत्तीसगड, त्रिपुरा आनी जम्मू कश्मीरात दरेकी 1 लोकसभा सुवाते खातीर मतदान जातले. वेंचणूक आयोगान ह्या पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर देशभरात 350 वेंचणूक निरीक्षकांची नेमणूक केला. मतदान मुक्त आनी निष्पक्ष जावचे म्हण वेवस्थेचेर देखरेख करूंक वेंचणूक आयोगान 127 जनरल, 67 पुलीस आनी 167 खर्चाविशी निरीक्षकांची नेमणूक केला. एकूण 7 पांवड्यांनी लोकसभेची वेंचणूक जातली. 4 जूनाक 7 पांवड्यांची मेळून एकठांय मतमेजणी जातली. पहिल्या पांवड्यार अरुणाचल प्रदेश आनी सिक्कीम विधानसभाच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात. इतले मजगती लोकसभा वेंचणुकेच्या 4थ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान काल जारी केली. ह्या पांवड्यार 9 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 96 लोकसभा सुवाते खातीर 13 मेक मतदान जातले. उमेदवारी दाखल करपाक 25 एप्रील मेरेन मुजत आसतली. इतले मजगती 3रे पांवड्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज घालपाची मुजत आयज सोंपता. ह्या पांवड्यार 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांनी 94 लोकसभा सुवाते खातीर 7 मेक मतदान जातले. तातूंत गोंयच्यो 2 सुवातोय आसपावता. नरेंद्र मोदी सरकार आपल्या 3रे कार्यकाळात युसीसी म्हळ्यार समान नागरी संहिता आनी एक राष्ट्र एक वेंचणूक चालीक लायतलो. मेरा युवा भारत उपक्रम हे आदीच चालीक लायला. मेरा युवा भारत येवजणे खाला 11,000 तरणाट्यांक कुशळटाय प्रशिक्षण दिला. पर्यटनाक उर्बा दिवपी स्वदेश दशरथ येवजण चालीक लागतली अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. भाजपाच्या लोकसभा संकल्प पत्राविशी मुखेलमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट्टानोडे आनी उत्तरेचे उमेदवार खासदार मंत्री श्रीपाद नाईक आनी दक्षिणेचे उमेदवार पल्लवी धेंपो हांणी पणजे भाजपा मुख्यालयात पत्रकार परिशदेत घेतली. मोदी सरकारान हे आदल्या कार्यकाळात 90% जाहीरनामो चालीक लायला. हे किबे 100% चालीक लायतली ही मोदी की गॅरंटी आसा अशे खासदार श्रीपाद नाईक हांणी सांगले. धेंपो उद्देग समूह आनी धेंपो घराब्याचो वेगवेगळ्या मळांनी वावर आसा. तो मतींत धरूनच पल्लवी धेंपो हांकां उमेदवारी दिला अशी जाप मुखेलमंत्र्यांनी खबराकारांच्या प्रश्नाक दिली. रमाकांत खलप हांचे बरोबर उक्ती चर्चेक आपूण तयार आसा. मात सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाक हे गजालीक वेळ ना अशी जाप मुखेलमंत्र्यांनी खलप हांच्या आव्हानाक दिल्या. कार्डिनल फिलीप नेरी फेराव हांच्या धर्मनिरपेक्षतेक मतदान करपाचो उलो मारला. भाजपा होच सगळ्या जाती धर्माक बरोबर घेवन वचपी धर्मनिरपेक्ष पक्ष आसा. कार्डिनल हांच्या प्रमाण भाजपाच मतदानाक पात्र आसा अशी जाप मुखेलमंत्र्यांनी दिल्या. 3रे पांवड्यार गोंयात जावपा आशिल्ल्या लोकसभा वेंचणुके खातीर अर्ज भरपाक आयज निमाणो दीस. उमेदवारी अर्ज फाटी घेवपाची मुजत सोंपल्या उपरांत सोमार मेरेन उमेदवार निश्चित जातले. इतले मजगती उमेदवारांच्या प्रचाराक नेट आयला. भाजपा आनी आरजी पक्षाच्या 2रे पांवड्यावेलो प्रचार सोपत आयला जाल्यार काँग्रेसीचो 1ल्या पांवड्यावेलो प्रचार चल्ला. भाजपान 3रे पांवड्यात थळाव्या आनी राष्ट्रीय पक्ष फुडाऱ्यांच्यो प्रचारसभा थारायल्यात. 40 स्टार प्रसारकांची वळेरी जाहीर केल्या. पक्षाच्या राष्ट्रीय पांवड्यावेल्या फुडाऱ्यांच्या सभेची वळेरी थारोवंक सुरवात केल्या. येता ते 24 तारखेर घरमंत्री अमित शाह गोंयात प्रचारसभे खातीर येवपाचे आसात. खेरीज नितीन गडकरी, रक्षामंत्री राजनाथ सिंग हांच्योय सभा थारल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची सभा मेच्या पहिल्या सप्तकात दक्षिण गोंयात घेवपाचे थारला. प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे हांणी ही खबराकारांक माहिती दिली. गोंयचो प्रादेशीक पक्ष रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष आरजेपीचे दोनूय उमेदवार मनोज परब आनी रुबर्ट पेरेर हांणी काल लोकसभे खातीर पक्षाची उमेदवारी दाखल केली. मनोज परब उत्तरेतल्यान जाल्यार रॉबर्ट पेरेर दक्षिणेत आरजेपीचे उमेदवार आसात. उमेदवारी दाखल करतना पक्षाचे सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकार आनी वावुरपी आशिल्ले. पणजे आझाद मैदानाकडच्यान आरजेचे समर्थक जिल्होधिकाऱ्यांचे कचरे मेरेन गेले. गोंय आनी गोंयकारांच्या प्रश्नाक संसदेत वाचा फोडटले जाल्यार आरजी पक्षाचेच खासदार ते काम करू शकतात. ते खातीर आरजी पक्षाक लोकसभे वेंचणूक देवला. भाजपा आनी काँग्रेसीक लोक बेजारल्यात. आरजी पक्षाकडच्यान लोकांक खूप अपेक्षा आसात. राष्ट्रीय पक्षाचे खासदार गोंयच्या प्रश्नाचेर गोंयाक न्याय मेळोवंक दिवंक शकनात अशी टिका मनोज परब हांणी केला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.